आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां प्रादेशिक खबरो दिता. चवथीची परब लोक व्हडा भावार्थान आनी उर्बे उमेदीन मनयतात. काल राती देड दिसांच्या पुजेच्या गणपतींचे विसर्जन भक्तीभावान जाले. ते खातीर गावागावांनी विसर्जनाच्यो सुवातो विजेच्या रोशणायेन सजयल्ल्यो. भौशीक विसर्जनाच्या सुवातांनी कांय वायट घडणुको घडच्यो न्ही म्हूण सगळी जतनाय घेतिल्ली. भाविकांनी व्हड भावार्थान पुजा अर्चा केल्यो आनी फुडल्या वर्सा मुजरत येयात अशी प्रार्थना करून गणपतींचे विसर्जन केले. राज्यात अंदू व्हड पावस पडलो आनी जायत्या घरांचेर परिणाम जालो. दक्षिण गोंय जिल्हो आपत्कालीन खात्यान बाधित व्यक्तींक बेगोबेग मजत केल्या. आता मेरेन 338 जाणांक 1,76,38,472 रुपयांची अर्थीक मजत मेळ्या. दक्षिण गोंय जिल्हो आपत्कालीन वेवस्थापन प्राधिकरणान सैमीक संकश्टांक बळी पडपी लोकांक लुकसाण भरपाय दिल्या. दक्षिण गोंयांत अंदू व्हड पावस पडला हाका लागून केप्यात 46, सांगे तालुक्यात 68, साश्टीत 83, काणकोणांत 28, मुरगांवांत 40, धारबानोड्यात 23 आनी फोंड्या 50 घरांचे लुकसाण जाला. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी विधानसभेत आमदारांक दिल्ल्या आश्वासना प्रमाण दक्षिण गोंय जिल्हो आपत्कालीन खात्यान घरांच्या लुकसाणीची पळोवणी केली. अहवाल तयार करपाची प्रक्रिया रोखडीच पुराय करून गणेश चतुर्थी पयली लुकसाण भरपायेची रक्कम बाधित कुटुंबांक दिवपाची वेवस्था केल्ली. हे खातीर दक्षिण गोंयचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू, अतिरिक्त जिल्हाधिकारी हांच्या वांगडा अतिरिक्त जिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाय, उपजिल्हाधिकारी तशेंच सरकारी अधिकारी आनी जिल्हो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खाशेले यत्न केले. नागरिकांचे लुकसाण लक्षात घेऊन आपत्कालीन व्यवस्थापनात चडात चड 2,00,000 रुपया मजत दिल्या. पहिली ही रक्कम फकत 50,000 रुपया आशिल्ली. 1 जानेवारी ते 15 ऑगस्ट या काळात डोंगरा कापपाच्या 29 प्रकरणात आणि माती भरून जमीन बुडयल्ल्या 21 प्रकरणांखातीर दक्षिण गोंयातल्या वट्ट 50 जाणांचेर प्रशासनान कारवाय केल्या. या प्रकरणांनी दक्षिण गोंय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भरारी पंगडान तपासणी करून संबंधितांक काम थांबोवपाची आनी कारणां दाखोवपाची नोटीस जारी केल्या. साश्टी तालुक्यांत 20 जाणांचेर कारवाय जाली. हाच्या भायर 35 अनवळखी व्यक्ती आड कागाळी आयल्यात. राज्यात जंय जंय दोंगर कापप जाता थंय थंय जिल्हाधिकाऱ्यांक ही माहिती दिवपाची जापसालदारकी राज्य सरकारान तलाठ्यांकडेन सोपयल्या. कांय दिसा आदी जाल्ल्या राज्य आपत्कालीन वेवस्थेच्या बसके उपरांत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी तशी घोषणा केल्ली. मजगती 1 जानेवारी ते 15 ऑगस्ट मेरेन दक्षिण गोंयांत 29 दोंगरांची कापणी आनी 21 मातयेची जमीन पुरयल्या हें उजवाडाक आयला. ह्या प्रकरणात भरारी पंगडाचे मुखेली आनी उपजिल्हाधिकारी वेल्टन तेलीस हांणी काम बंद करून संबंधितांक कारणां दिवपाची नोटीस दिवपाचो आदेश जारी केला. ह्याच काळात 35 प्रकरणात उल्लंघन करप्यांविशी कसलीच माहिती मेळूंक ना. वयल्या काळात साश्टी तालुक्यांत चडात चड 20 व्यक्तींचेर कारवाय केल्या. ते उपरांत केप्या 11, फोंड्या 7, काणकोण 4, धारबानोड्या आनी मुरगांव तालुक्यात दरेकी 3 आनी सांगे तालुक्यात 2 जाणांचेर कारवाय केल्या. हाचे भायर अनवळखी व्यक्तींनी दोंगर कापप आनी जमीन भरपाची 35 प्रकरणां मुखार आयल्यात. गणेश उत्सवा मजगती प्रवाशांची जावपी गर्दी उणी करपा खातीर कोकण रेल्वे मार्गार मडगांव जंक्शन ते पनवेल मजगती विशेष गाडयो सोडपाचो निर्णय घेतला. गाडी क्रमांक 01428 01427 मडगांव जंक्शन पनवेल मडगांव जंक्शन विशेष गाडयो सोडल्यात. गाडी नंबर 01428 मडगांव जंक्शन ते पनवेल ही गाडी मडगांव जंक्शनावेल्यान 15 सप्टेंबर दिसा सकाळी 9:30 सुट्टली आनी त्याच दिसा ही गाडी राती 10:15 पनवेल पावतली. गाडी नंबर 01427 पनवेल मडगांव जंक्शन ही गाडी पनवेलच्यान 15 सप्टेंबर दिसा राती 12:15 सुट्टली आनी दुसऱ्या दिसा 11:00 ही गाडी मडगांव जंक्शनाकडेन पावतली. 20 डब्यांची ही गाडी करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा आणि पेंड स्टेशनाचेर रावतली. गाड्यांच्या तपशिलाचेर स्टेशना आणि वेळा खातीर www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाईटीक भेट दिवची. आणि इतल्यान ह्या प्रादेशिक खबरो सोपल्यो.